चीनीमंडी.com पॉडकास्ट। विजी डेली शुगर मार्केट अपडेट। आज शुक्रवार 17 जुलै 2020। डोमेस्टिक मार्केट, देशभरात बाजारात कमी मागणी होती। महाराष्ट्रामध्ये असतील साखरेचा व्यापार 3230 रुपये ते 3250 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30 चा व्यापार 3310 रुपये ते 3350 रुपये प्रति क्विंटल राहिला। दक्षिण कर्नाटकामध्ये असतील साखरेचा व्यापार 3370 रुपये ते 3410 रुपये राहिला, तर M30 चा व्यापार 3460 रुपये प्रति क्विंटल राहिला। उत्तर प्रदेशामध्ये M30 चा व्यापार 3360 रुपये होता, तर गुजरातमध्ये S30 चा व्यापार 3321 रुपये राहिला, तर M30 चा व्यापार 3351 रुपये राहिला। तमिळनाडूमध्ये S30 चा व्यापार 3400 रुपये ते 3475 रुपये होता, तर M30 चा व्यापार 3450 रुपये ते 3500 रुपये राहिला। कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत।